मूकं करोति वाचालम् पङ्गुं लङ्घयते गिरिम् यत्कृपा त्वम् अहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बद्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणि नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे हुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः शृण्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितः तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारम् कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समरथम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धम् स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनम् परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुव स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापरी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवदासवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गदिं वत्सलम् सोऽहं बोधशुचिद्वपुर्णसततम् त्वय्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथजटिलम् रक्षस्व दीनाङ्कितम् बुरा जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ
हरि हरि। इति गुह्यतमं शास्त्रम् इदम् उक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत। अशा प्रकारे हे गुह्यातलं गुह्य शास्त्र मी तुला सांगितलं। हे निष्पाप अर्जुना एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् हे समजून घेतल्यामुळे बुद्ध पुरुष किंवा जाणता पुरुष किंवा बुद्धिमान पुरुष कृतकृत्यश्च भारत कृतकृत्य होईल असं भगवंत अर्जुनाला म्हणतात। जो बुद्धिमान असेल तो कृतकृत्य होईल हे मी तुला सांगितलं। सांगितलं आणि केवळ सांगितल्यामुळे कोणी कृतकृत्य होईल असं नाही, सांगितलं आणि सांगितल्यानंतर ऐकल्यामुळे कोणी कृतकृत्य होईल असं नाही, तर जो बुद्धिमान असेल तो कृतकृत्य होईल। ऐकणारा जेव्हा बुद्धिमान असेल तेव्हा कृतकृत्य होईल। भगवंत बुद्धी म्हणजे स्थिर बुद्धी तिलाच बुद्धी मानतात, बाकीच्या गोष्टीला भगवंत बहुशाखा ही अनंताश्च बुद्धयोः अव्यवसायिनाम् व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे स्थिर बुद्धी यालाच भगवंत बुद्धी म्हणतात। बाकीची जी बुद्धी समजली जाते तिला पुष्कळ फाटे असतात, अव्यवसायी बुद्धीला पुष्कळ फाटे असतात। त्यामुळे हे समजून घेतल्यामुळे जो बुद्धिमान आहे म्हणजे स्थिर निश्चयी आहे, ज्याची बुद्धी एकाच ठिकाणी राहिलेली आहे लागलेली आहे, हेची एक आथी येर आघवेची भ्रांती ऐसी निकुरेसी मती मेरू होय अशी ज्याची बुद्धी झालेली आहे तो कृतकृत्य होईल। पुष्कळ जर तर भगवंतांनी तू कृतकृत्य होशील असं भगवंत म्हणत नाहीयेत अर्जुनाला। भगवद्गीता सांगताना तू बुद्धिमान हो तू कृतकृत्य होशील, सगळा जो उपदेश आहे तो उपदेश तू लक्षात घे, त्या उपदेशाप्रमाणे तुझी स्थिर बुद्धी होवो तू कृतकृत्य होशील। जो बुद्धिमान असेल तो कृतकृत्य होईल असं भगवंत सांगतायत। कृतकृत्यता आत्मज्ञानानेच येते। बुद्धी स्थिर असणं म्हणजे जी बुद्धी आत्म्यामध्ये रमते, स्थिर बुद्धी देखील आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा हेच तिचं वैशिष्ट्य भगवंतांनी सांगितलेलं आहे। बाकी कार्याच्या अंगानी भगवंतांनी वर्णन केलेलं आहे बुद्धीचं की ज्याच्या बुद्धीमधून सर्व कामना निघून गेलेले आहेत, जो दुःखामध्ये उद्विग्न होत नाही, सुखामध्ये ज्याची स्पृहा वाढत नाही, पण या लक्षणांबरोबरच तो आत्म्यामध्ये रमलेला आहे हे अजून एक लक्षण महत्वाचंच आहे। असं जेव्हा होतं तेव्हाच तो बुद्धिमान. आणि खरं म्हणजे हे दोन्ही एकदम किंवा एकत्र होणं, एकाच वेळेला होणं हे गरजेचंच आहे. सर्व कर्मांची जी परिसमाप्ती आहे ती परिसमाप्ती देखील आत्मज्ञानानेच होते, त्याच्याशिवाय कर्म संपत नाहीत. कर्म हा इतका जटिल भाग आहे, किचकट भाग आहे, की कर्माचा नाश तसा संभवतच नाही. कर्म करून संपलं जाईल. मी एक कर्म हातात घेतलं ते कर्म पूर्ण झालं हे होईल, पण कर्मचक्र, त्या कर्माचे जे परिणाम आहेत ते परिणाम, बाह्य परिणाम, ते चालूच राहतात. आणि कर्माचे अंतर परिणाम मला पुढची कर्म करायला प्रवृत्त करतात. त्यामुळं काल केलेल्या कर्माच्या यशापयशानी, कालपर्यंत केलेल्या कर्मांच्या यशापयशानी, कालपर्यंत केलेल्या कर्माचं भलं बुरं असं जे स्वरूप आहे त्या स्वरूपानी माझी बुद्धी प्रवर्तित होते, माझं मन संस्कारित होतं, माझं चित्त तयार होतं. आणि त्या चित्तानी, त्या बुद्धीनी, त्या मनानी, अंतःकरणानी मी पुढचं कर्म करायला प्रवृत्त होतो हा कर्मचक्राचाच परिणाम आहे. मी विशिष्ट प्रकारेच कर्म करू इच्छितो हे मला पूर्वी जी कर्म केलेली आहेत त्या कर्मांनी माझी जी अंतर्व्यक्ती घडली त्यामुळंच मी तशा प्रकारे कर्म करू इच्छितो, तो त्या कर्मांचा परिणामच आहे. हे सर्व थांबतं कधी? हे आत्मज्ञानापाशी थांबतं. हे फलत्यागानंतर मिळणाऱ्या शांतीपाशी थांबतं. एरवी हे थांबतच नाही. कर्ता भाव संपला की हे थांबतं. कर्म चालूच राहणार आहेत, फक्त कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू या दोन गोष्टी थांबणं गरजेचं आहे. या दोन गोष्टी थांबल्या मगच आत्मज्ञान आवाक्यात येतं. तोपर्यंत आत्मज्ञान आवाक्यात येतच नाही. नायम आत्मा प्रवचनेन लभ्याहा न मेधया न बहुना श्रुतेन. कितीही प्रवचन करून अथवा ऐकून आत्मा प्राप्त होत नाही, बुद्धीनी देखील नाही, आणि खूप ऐकून देखील नाही. त्यामुळे जीवनाची जी कृतकृत्यता आहे ती कृतकृत्यता ही आत्मज्ञानामध्येच होते. भगवंतांनी चौथ्या अध्यायामध्ये जे अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले त्याच्यात श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप, हा जो ज्ञान यज्ञ आहे ना तो खरं म्हणजे सर्वच यज्ञांमध्ये जास्त श्रेयस्कर आहे. सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते हा अशा करता श्रेष्ठ आहे की अखिल कर्म ही ज्ञानानीच परिसमाप्त होतात. परिसमाप्त होतात म्हणजे भाजलेलं बीज जसं परत अंकुरत नाही तशा प्रकारे त्या कर्मांमधून ते कर्म झालं, जगतावर त्याचा जो बाह्य परिणाम होईल तो होईल आणि तो संपेल तसा संपेल. अंतर परिणाम काहीच होत नाही. अंतर परिणाम वासनेच्या अंगानी, विकारांच्या अंगानी, अबोधाच्या अंगानी जो चित्तावर, मनावर, बुद्धीवर होत असतो तोच जर झाला नाही तर तिथंच खरं कर्म संपून जात. म्हणून अशा प्रकारे कर्माची परिसमाप्ती अनुभवणं, आत्मज्ञान प्राप्त होणं हीच कृतकृत्यता आहे. अर्जुनानी एवढं मोठं युद्ध केलं. त्याच्यानंतर त्यांना राज्य वगैरे मिळालं. त्यांनी उत्तम रीतीने पाच भावांनी मिळून राज्य केलं. या सगळ्या गोष्टी लौकिकातल्या जशा चालायच्या तशा चालत राहतील, पण करणारा जो आहे तो करणारा कृतीमधून सुटला पाहिजे. तो कृतीमधून जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत कर्म हे अडकवतच राहत. म्हणून त्याचं जीवन कृतकृत्य होईल याचा अर्थ तो आत्मदशेला प्राप्त होईल, तो योग बुद्धी राखून कर्म करेल. सांख्य बुद्धी आणि योग बुद्धी मिळून बुद्धी योग आहे, त्याने त्याची बुद्धी स्थिर होईल. बुद्धीच्या स्थिरतेमुळे त्याच्यापासून विकार दूर जातील. आणि हे जर होत नसेल एवढ्याच गोष्टीने तर तो काही साधना करेल. तो ध्यान करेल, तो नामस्मरण करेल, तो सद्गुरूंना शरण जाईल, सद्गुरूंकडून उपदेश घेईल आणि मग ध्यान करून अथवा नामस्मरण करून परत हेच सगळं घडलं पाहिजे. आत्मज्ञान हृदयाच्या ठिकाणी स्थिर राहणं, विशिष्ट बोधानी कर्म होणं, त्या कर्मातून कर्म साम्य दशा निर्माण होणं, बुद्धीची स्थिरता प्राप्त होणं, जीवन कृतकृत्य होणं. इति गुह्यतमं शास्त्रम इदम उक्तम मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. त्याचं जीवन कृतकृत्य होईल. हा जो इति हा शब्द आहे, मागच्या वेळेला मी सांगितलं की अथनी सुरुवात होते, इतिनी समाप्ती होते. तशा प्रकारे इति हा शब्द इथं प्रथम आला भगवद्गीतेमध्ये. तो या अध्यायाच्या समाप्तीची घोषणा म्हणूनही धरला जातो. तसंच हे गीताशास्त्र आहे, या गीताशास्त्राची परिसमाप्ती इथं झाली म्हणून देखील इति शब्द आला असं धरलं जातं. हा जो अध्याय ज्ञानकांड, त्या ज्ञानकांडातला हा शेवटचा 15वा अध्याय, 13, 14 आणि 15 हे 3 अध्याय ज्ञानकांडाचे. तसं ज्ञानकांड सुरू झालं 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापासून. या अध्यायातले जे मुख्य विषय आहेत ते म्हणजे संसार वृक्ष भगवंतांनी समजावून सांगितला. हा संसार वृक्ष भगवंताची छाया असलेल्या मायेपासून निर्माण झाला, मूळ मायेपासून निर्माण झाला. एकदा माया मानली की संसार वृक्ष सुरू झाला, माया समाप्त झाली की संसार वृक्ष संपला, त्याचं छेदन झालं. हा जो संसार वृक्ष आहे, हा संसार वृक्ष इकडं तिकडं दुसरीकडं शोधायला जाऊ नका. तुमच्याच ठिकाणी जी माया आहे, जे अज्ञान आहे तुमच्या बुद्धीमध्ये, ते याचं मूळ आहे. आणि ते अर्थात डोकं हे नेहमी ऊर्ध्व असतं, याच्यावर विश्वास ठेवा बरं का. डोकं हे सगळ्या शरीरात सर्वात शेवटी आहे, याच्यावर अगदीच विश्वास ठेवा. कोणी कोणी म्हणतात ते गुडघ्यात असतं, तसं नाहीये, कधीच नाही. डोकं हे नेहमी इथंच असतं, मी आता हात दाखवतोय तिथं, तिथं अबोध असतो, तिथं अज्ञान असतं. आणि तेच या संसार वृक्षाचं ऊर्ध्व मूळ आहे. ऊर्ध्व मूलम अधःशाखम. आणि बाहेर खाली बऱ्याच त्याच्या फांद्या पसरलेल्या आहेत. ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, सर्व प्रकारची शरीर चालवणारी यंत्रणा, भावना. काही फांद्या ते असं म्हणतात की खाली येऊन खालून वर गेल्यासारख्या दिसतात, जे मुळाकडं ज्या ठिकाणी सनकादिक आहेत ते या संसार वृक्षाच्या ठिकाणीच आहेत, पण ते मुक्तीच्या मार्गांनी चाललेले आहेत. इथं खाली नेणाऱ्या जशा फांद्या आहेत, तशा वर जाणाऱ्या देखील फांद्या आहेत. म्हणून तर तुम्ही इथे येऊन बसलात. तुमची जी परमार्थाची जिज्ञासा आहे, ती परमार्थाची जिज्ञासा तुमच्या ऊर्ध्वगामी जाऊ इच्छिणाऱ्या फांद्या आहेत. अशा प्रकारचा हा संसार वृक्ष, त्याला रूप नाही असं भगवंत म्हणतात. न रूपमस्येह तथोपलभ्यते, याला रूप नाही. आपल्याला तर रूप दिसत, पण जे दिसत ते अतिशय भासमान आहे, त्याला रूप कसं म्हणायचं? परत परत आता सगळा विषय मी सांगत नाही, पण लहानपणीचा फोटो काढून जर पहा तुमचा एखादा, की ज्याच्यामध्ये अट आहे तुम्ही 5 वर्षाचे 3 वर्षाचे कोणाच्या तरी मांडीवर बसलेले असे आहात, आणि त्याच्यात जी मोठी मंडळी दिसतात ती आता कुठे आहेत असं थोडं पहा, त्याच्यातली काही नसतील आता. अशी शक्यता आहे की काही मंडळी नसतील, तसेच तुम्ही काही दिवसांनी नसाल. हा जसा रूप नाही याचा अर्थ एका रूपाचा हा नाही असाही त्याचा अर्थ आहे, विशिष्ट रूप आहे असा अर्थ नाही. समजा माझ्या रूपाने असणारा, मी म्हणतो की हाच संसार वृक्ष आहे, हा गेला समजा, पडला, कालाच्या ओघात समाप्त झाला, तरी देखील तो यांच्या अंगाने राहील, यांच्या अंगाने राहील, त्यांच्या अंगाने राहील, त्याला अंत नाही, त्याला आदी नाही. ज्याला आदी नाही आणि ज्याला अंत नाही, किंवा ज्याचा आदी माहीत नाही आणि ज्याचा अंत माहीत नाही, त्याचा मध्य हा नेहमी काल्पनिकच असणार, त्याला मध्यही नाही. अशा प्रकारच्या संसार वृक्षाचं वर्णन भगवंतांनी केलं, म्हणजे आपलंच वर्णन केलं, आपल्या ठिकाणी जो संसार आहे त्या संसाराचं वर्णन केलं. या संसार वृक्षाला तोडता मात्र येतं असं भगवंतांनी सांगितलं, याचा छेद करता येतो. हा जरी अश्वत्थ म्हणजे शाश्वत वाटला तरी देखील हा कोणाकोणाच्या बाबत तुटून पडतो. ज्यांच्या बाबत तुटून पडतो ते असंग शस्त्र चालवतात असं ते म्हणतात. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, त्याला तोडावा, पण मी देह नाही अशी भावना बळकट केली की हा तुटतो. वर्मते एक आहे दृढ धरावा भाव, जाणीव नागवण लागो नेदी ते ठाव, म्हणून टाकी संग सेवी अद्वैत भाव, तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव, सहज मी आंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे. संग सोड आणि अद्वैत भावाचं सेवन कर, हा संसार वृक्ष तुटून जातो. म्हणून या अध्यायामध्ये आलेला पुढचा विषय म्हणजे त्या आद्य परम पुरुषाला मी जाणेन, मी जाणेनच असा संकल्प करावा, आणि तसा संकल्प करून मोहरहित व्हावं, संग दोष काढून टाकावा तो जिंकावाच. नेहमीच आत्म्यामध्ये रमून राहण्याचा अभ्यास करावा, कामना टाकून द्याव्यात, सोडाव्यात, आणि द्वंद्व साम्य स्थिती अनुभवावी. सगळे अध्याय इथे एकत्रित आलेत. असं जेव्हा होतं तेव्हा तो अमूढ होतो, तो मायेपासून सुटतो, आणि तो ज्या ठिकाणी पोचतो तिथून परत येत नाही. गच्छंती अमूढा पदम अव्ययम, तत् त्या अव्यय पदाला तो जाऊन प्राप्त होतो. एवढं झाल्यानंतर ते परमात्म्याचं वर्णन करतात. नतत भासयते सूर्यो, तो परमात्मा सूर्यानी प्रकाशित केला जात नाही, सूर्यानी जगत प्रकाशित होतं. न शशांको न तारका, कोणीच नाही, चंद्रही नाही, तारकाही नाही. नेमा विद्युतो भाती कुतोहम अग्नी असं उपनिषद म्हणतात. अग्नीची तर गोष्ट सोडा. अशा प्रकारे नतत भासयते सूर्यो न शशांको न पावकहा यद गत्वा न निवर्तन्ते, आणि ज्या ठिकाणी पोचला की परत जन्माला येत नाही ते माझं परमधाम आहे. तद धाम परमम मम, ते माझं परमधाम आहे. तिथं जाता येत, गेल्यानंतर परत तो येत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम असा तो सापडत नाही. इथं हा संसार वृक्ष म्हणून ऊर्ध्व मूल अधश शाखा असणारा त्याचं वर्णन संपलं या श्लोकापाशी. आणि मग पुढे जीवाची उत्क्रांती, जीव कशा प्रकारे भोग भोगतो त्याचं वर्णन आलेलं आहे. की खरं म्हणजे परमात्मा स्वतः पण जीव रूपाला आला. मम एव अंशः, जीवलोके जीवभूत सनातनः. अशा प्रकारे मीच जीवरूपानी इथं आलेलो आहे. मनाच्या योगानी मी भोग भोगतो, शरीर धारण करतो, आणि शरीर जेव्हा सुटतं तेव्हा वायू जसा गंध घेऊन जातो तसा त्यांनी मिळवलेला जो इसेन्स असतो संस्काराचा बरा वाईट, तो पुढे निघून जातो. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयान उपसेवते. विषयाचं सेवन मन या सर्व इंद्रियांच्या ठिकाणी राहतं आणि मनाच्या योगाने मी जीव विषयांचं सेवन करत असतो. असा जीव रूपानी खरं म्हणजे मीच परमात्माच, पण विषय सेवनापर्यंत खाली येतो तो उत्क्रामंतम स्थितम वा अपि भुज्जानम वा गुणान्वितम, म्हणजे देह सोडून निघून जात असताना उत्क्रांतम वा स्थितम किंवा देहामध्ये असताना किंवा देहामध्ये राहून भोग भोगत असताना, हा या कशातच सापडत नाही, हा मुळातच मुक्त आहे असं जो ओळखणारा असतो. विमूढा नानुपश्यंती, मोहित झालेला असतो तो पाहत नाही. हा विमूढच ऊर्ध्व मूल होतो, अधश शाखा होतो. पश्यंती ज्ञान चक्षुषा, पण ज्याला ज्ञान चक्षु लाभलेले आहेत तो देह पडलेला असताना किंवा पडत असताना देहामध्ये असताना किंवा नाना प्रकारचे भोग भोगत असताना आपण या देहापासून देहसंगापासून भोगांपासून अत्यंत अलिप्त आहोत असं नेहमीच ओळखतो. यतंतो योगिनश्चैनं पश्यन्त्यात् मन्यवस्थितं यतंतः अपि अकृतात्मानो नैनं पश्यन्ते चेतसः. ज्यांनी इंद्रिय आवरून धरलेली आहेत, स्वतःला आवरून धरलेलं आहे, ते विमूढ होत मूढता सोडून देऊन मला प्राप्त होतात, मला जाणतात. आणि प्रयत्न करणारे पण ज्यांच्या ठिकाणी वैराग्य नाही असे हे काही केल्या माझ्यापर्यंत येऊन पोहोचत नाही. एवढं सांगितल्यानंतर या अध्यायात पुढचा आलेला विषय म्हणजे आत्म्याची सर्व व्यापीता या अध्यायामध्ये सांगितली. जे सूर्याचं तेज आहे, ज्या तेजाने सर्व जगत प्रकाशित होतं, ते तेज माझं आहे, अशा प्रकारे भगवंतांनी एक स्वतःच्या सामर्थ्याचं वर्णन केलं. यश चंद्रमसी यच्चाग्नौ, आणि चंद्र अग्नि इत्यादी तत् तेजो विद्धी मामकम, तेही माझ्याच पासून मिळालेलं तेज आहे. माझ्या तेजानेच तत्वत सर्वांना तेज मिळालेलं आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः, आणि प्राणी मात्रांच्या देहाच्या ठिकाणी वैश्वानर अग्नी होऊन मीच वास करतो. माझीच तृप्ती करण्यासाठी प्राणी त्याला अन्नाची आहुती घालत असतो, तो मीच असतो. एवढंच नाही तर सर्वांच्याच हृदयात मी नेहमीच प्रतिष्ठित असतो. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, सर्वांच्या हृदयात स्तो सकट चहा मी होऊन राहिलेला आहे. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, सर्वांच्या हृदयामध्ये, हृदयाच्या ठिकाणी म्हणजे अगदी जवळ मी राहतो. सन्निविष्टो मत्त स्मृतीर ज्ञानम पोहनंच वेदैश सर्वैहि अहमेव वेद्यो. सर्व स्मृती ज्ञान वगैरे मलाच जाणतात. वेदांमध्ये देखील जाणण्यासारखा असा मीच आहे. अशा प्रकारे एकूण आत्म्याची सर्व व्यापीता सांगितल्यानंतर मग आता काही काळापूर्वी चालू असलेला असा भाग आला की या ठिकाणी दोन पुरुष आहेत, द्वाविमौ पुरुषौ लोके, एक क्षर पुरुष आणि एक अक्षर पुरुष. क्षर हा च अक्षर एव च, दोन पुरुष म्हणजे हा एक पुरुष आणि हा एक पुरुष असं नाही, तर एकाच पुरुषाच्या अंतर्गत दोघ जण आहेत. एक बाहेरचा क्षर पुरुष, नाशिवंत होणारा देह, आणि त्याच्या आत असणारा एक जीवरूपानी असणारा अक्षर पुरुष, ज्याला अबोध आहे असा, जो स्वरूपाला विसरलेला आहे असा. क्षर सर्वाणी भूतानी, क्षर म्हणजे सर्व भूत मात्र, आणि सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी कुटस्थ म्हणजे गुप्त असणारा तो अक्षर पुरुष, तो दिसत नाही, आतापर्यंत कोणीही पाहिलेला नाही. मनुष्याच्या आत असणारा जीव आतापर्यंत कोणी पाहिलेला नाही. तुम्ही ज्याला वाचवण्यासाठी म्हणून स्वतःचे हातपाय मोडून घेता, अशा कुत्र्याच्या पिलाच्या आत असणारा ट्रॅफिक मध्ये जाताना ते मरू नये म्हणून स्वतः धडपडतात, याचं कारण त्याच्या आत जीव आहे. तुम्हाला माहितीये, कळत न कळत तुम्हाला ज्ञान आहे, तो कुटस्थ आहे, पण तुम्ही तो कुटस्थ आहे म्हणून देह मारू शकत नाही. कारण तुम्हाला माहितीये की देह मारला तर आत असणारा तो कुटस्थ गुप्त असणारा तो आहे, ही तुमची श्रद्धा असते. वनस्पतीला देखील भावना असतात, जीव असतो, हे कधीच सिद्ध जसं केलं जगदीशचंद्र बसू. पण वनस्पतीची जीवशक्ती आतापर्यंत कोणी पाहिली नाही. परिणाम पाहिले, त्याची मुळं किती खोल गेली हे पाहिलं, त्याच्या फांद्या किती उंच गेल्या हे पाहिलं, पण वनस्पतीचा जीव आतापर्यंत कोणी पाहिला नाही. मनुष्याच्या आतला नाही, पशु पक्ष्यांच्या आतला नाही, वनस्पतीच्याही आतला नाही, पण तो आहे. तो नाही असं म्हणण्याची सोय नाही. म मात्र हे जे दोन पुरुष आहेत या दोन पुरुषांच्या पेक्षा अन्य असाही एक पुरुष आहे त्याला उत्तम पुरुष असं म्हणतात. उत्तम पुरुषस्तु अन्यः परमात्मा इति उदारुता, त्याला परमात्मा असं म्हटलं जातं. जो सर्व लोकत्रय व्यापून आहे एकाच वेळेला, त्याला ऑम्नी प्रेझेंट असं म्हणतात, या वेळेला सर्वत्र उपस्थित असा तो आहे आणि तो पुरुषोत्तम आहे. पण हा पुरुषोत्तम हा तिसरा पुरुष नसून या दोन पुरुषांमधला उत्तम पुरुष आहे. हा जो जीव पुरुष आहे त्यालाच बोध झाला की तोच पुरुषोत्तम या नावाने ओळखला जातो. म्हणून ज्या अर्थी मी क्षराच्याही पलीकडचा आहे आणि अक्षरामध्ये उत्तम आहे, यस्मात क्षरमतीतोहम अक्षरादपिचोत्तमः अतः अस्मि लोके वेदेच प्रथित पुरुषोत्तमः, त्यामुळे त्या अर्थी मला वेदांमध्ये देखील, म्हणजे ज्यांनी जाणलं आणि लिहून ठेवलं त्यांच्यामध्ये देखील आणि सर्वच लोकांमध्ये पुरुषोत्तम म्हणून ओळखलं जातं. अशा प्रकारचा हा जो अध्याय, त्या अध्यायाचा शेवटचा विषय भक्तीच्या महिम्याचा आला. योमाम एवं असमूढो जानाति पुरुषोत्तमम, अशा प्रकारे मूढता रहित होऊन जो मला पुरुषोत्तमाला जाणतो, स सर्ववित भजति माम सर्व भावेन भारत, तो सर्वज्ञ होऊन वर माझं भजन करतो सर्व भावानी. जोपर्यंत देहात असतो तोपर्यंत तो माझं भजनच करत राहतो. देहात असताना देहाच्या योगानी तो वेगळा जरी दिसला तरी देखील तो माझ्याशी एकरूपत्वच साधलेला असतो. भजत इमाम म्हणजे एकरूप होतो. ताळ वगैरे घेऊन भजन हे एक भजन आहेच आहे, पण इथलं जे भजन आहे ते भजन म्हणजे एकरूपता. उपासनेनी एकरूपता, भक्तीनी एकरूपता. अशा प्रकारे 12व्या अध्यायाच्या उत्तम सर्वोच्च सर्व गुणांनी युक्त अशा आदर्श पुरुषाचं जे वर्णन केलं 12व्या अध्यायामध्ये, तो शांती प्राप्त करतो असं सांगितलं. हा देखील तशाच प्रकारचा भक्त होतो आणि शांती प्राप्त करतो, तो पुरुषोत्तम या संज्ञेला प्राप्त होतो. अशा प्रकारे इति गुह्यतमम शास्त्रम, अशा प्रकारचं हे गुह्यतम, पण शास्त्र शब्द आल्यामुळे गीताशास्त्र. हा अध्यायच केवळ शास्त्र आहे म्हणून शास्त्र हा शब्द निश्चित आला नाही. म्हणून या ठिकाणी आत्मविषयक उपदेश करणारी सांख्य बुद्धी हा आत्मविषयक उपदेश सांभाळून कर्म करण्याची कला ज्यांनी संपादन केलेली आहे, अशी कर्मयोग बुद्धी या दोन्हीमध्ये पारंगतता आल्यामुळे बुद्धीची साम्यावस्था, त्यामुळे बुद्धीला आलेलं स्थैर्य किंवा स्थितप्रज्ञता आणि हे ज्या क्रमाने होतं त्याचं वर्णन, म्हणून कर्मयोग. मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशी ही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरः. अशा प्रकारचा कर्मयोग आचरण करत असताना ज्ञानाच्या भूमिकेमुळे कर्म करून जणू केली नाहीत अशी भावना अशी भूमिका प्राप्त होणं म्हणून कर्मामध्ये अकर्म पाहणं, कर्मणी अकर्मय पश्येत, अकर्मणीच कर्म या, कर्मामध्ये अकर्म पाहिलं की त्या दशेतूनच मुळात सर्व कर्म घडतात हे लक्षात येतं. सो बुद्धिमान मनुष्येशु, परत बुद्धी शब्द आला, सयुक्त कृत्स्न कर्म कृत, हे जे जीवन आहे हे जीवन जीवनमुक्ताचं कसं होतं हे पुढे पाचव्या अध्यायामध्ये सांगितलं. इथपर्यंत थेरटिकल भाग झाल्यामुळं मनाची बुद्धीची चित्ताची तयारी, पूर्वतयारी हा बोध पचवण्यासाठी म्हणून कशी करणार, केवळ ऐकून तर नाही कर्म अशी कर म्हणून तर करता येत नाहीत एकदम, म्हणून ध्यान योग सांगितला. प्रशांत आत्मा विगत भी ब्रह्मचारी व्रते स्थिता मन संयम्य मत चित्तो युक्त आसीत मत पराहा संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः शनैहि शनैहि उपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. या सर्वांनी काय होईल, तर जे दुसऱ्या अध्यायात केवळ सांख्य बुद्धी म्हणून सांगितलेली आहे त्या आत्म्याचा साक्षात प्रत्यय येईल, मग कर्म करायलाही सोपं जाईल. जसं पाढे शिकवताना घोकंपट्टी करून घ्यायची, तीन एक तीन, तीन दुनी सहा, तीन त्रिक नऊ, आणि मग एखादी आई असते ती घरात मणी भरपूर पडलेले आहेत, कर तीन ठेव आणि पुन्हा तीन ठेव बाजूला, मोज किती झाले, सहा झाले म्हणून तीन दुने सहा असं नीट शिकवेल. अजून तीन मान बरं आणि मग किती झाले बघ, पाढ्यांचा अर्थ कळला. तसं ध्यानाने कर्मांचा अर्थ कळेल, ध्यानाने आत्मा काय हेही कळेल. हे अशा पद्धतीने जर कळलं तर ते विसरत नाही. ते जे ज्ञान होतं ते ज्ञान आणि बाहेरच्या जगताचं ज्ञान ज्याला विज्ञान असं म्हटलेलं आहे, आत्मज्ञान बाहेरच्या जगताशी कसं ताडून पाहायचं म्हणून सातवा अध्याय आला. तत्वतः माझा आत जो आहे तोच दुसऱ्याच्याही अंतर्यामी आहे, परमात्मा. जसं माझ्या आत परमात्मा आहे पण मी विकारवान आहे हे मला समजतं की नाही, आपल्याला आपले विकार कळतात का कळत नाहीत, कळतात. मग तसंच दुसऱ्याच्या विकाराकडे पाहताना त्याच्या आत परमात्मा आहे हेही जरा पहा, असं सातवा अध्याय सांगतो. बाकी काय, स्वतःच समजतं तसं जरा दुसऱ्याचंही पहा आणि त्याला क्षमा कर. स्वतः करतोस की नाही, तू रागावतोस, तू कामाने वेडा पिसा कधी कधी होतोस, पण तरी स्वतःला क्षमा करतोस. तुझ्या आत परमात्मा आहे हेही तू ओळखतोस, तसंच जगताच्या बाबत कर. सातवा अध्याय अशा प्रकारे अध्यायातून अध्याय अध्यायातून अध्याय तीच तीच गोष्ट भगवंत सांगत राहिले. हेच मृत्यूपर्यंत सगळं जपून ठेवत आणि नियमानी साधना करत जो देह ठेवतो, आठवा अध्याय. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर मध्ये प्राणमावेश सम्यक. आणि मग एवढं ज्याला समजलं आणि मरण कालापर्यंत कशा प्रकारची साधना करायला पाहिजे हे ज्याला समजलं, तो एकतर सर्वांच्या अंतर्यामी परमात्मा भरून राहिलेला आहे हे समजून सर्वांशी प्रेमाने नम्रतेने वागेल. दुसरं म्हणजे पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती, पत्र पुष्प फल तोय हे जे समजून दुसऱ्याकरता काहीतरी करेल त्याला अर्पण करेल. इथं 9वा अध्याय झाला. अशा प्रकारे माणूस माणसाशी विशिष्ट भावनेनी बोध झालेला, वागायला बोलायला चालायला शिकला. आता जगतात जरा डोळे उघडून पाहिले तर ठळक ठळक कुठं परमात्म्याला पाहायचं हे भगवंतांनी सांगितलं. आणि या सगळ्या उपदेशाचा अर्जुनापुरता महत्वाचा भाग म्हणजे सर्व एकत्र या डोळ्यांनी विश्वरूप म्हणून भगवंतांनी दाखवलं, जे इतर कोणाला शक्य नाही, पण तत्वत मात्र शक्य आहे. भक्त्या तू अनन्यया शक्य अहम एवं विधोर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रविष्टुमची. इतरांना तत्वत हे समजेल, अर्जुनानी प्रत्यक्ष पाहिलं. आणि तेवढं सगळं 11व्या अध्यायात झाल्यावर मग 12वा अध्यायाला ये तू सर्वाणि कर्माणि मयि सन्यस्य मत्पराहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. आणि इथं तेच सांगतात तो कसा शांतीला प्राप्त होतो हे 12व्या अध्यायात सांगितलं. आणि 13व्या अध्यायात मग तीच गोष्ट, पण क्षेत्र क्षेत्रज्ञ अशा बेतांनी सांगितली. ज्ञानाचं ज्ञेयाचं वर्णन केलं, अज्ञानाचं वर्णन केलं, प्रकृती पुरुष काय हे सांगितलं, आणि परत भक्तीचा महिमा सांगितला. 14व्या अध्यायामध्ये आपल्याला हे सगळं जगत गोंधळून टाकणारं दिसतं, ते सत्व रज आणि तम यांनी भरलेलं आहे हे लक्षात घ्यावं. एखादा राजस मनुष्य भेटला तर भगवंतापासून निर्माण झालेला आहे, तामस भेटला तरीही तेच, आणि सात्विक भेटला तरीही तेच. परमार्थी माणसासाठी सूचना त्यांनी सात्विक राहावं आणि नंतर गुणातीत व्हावं हा 14वा अध्याय. पण हे करत असताना देखील भक्तियुक्त राहावं. आणि 15व्या अध्यायाचा आढावा तर आता आपण पाहिला, त्याचा शेवट हा योमाम एवम असमूढो जानाती पुरुषोत्तमम स सर्वविद भजति माम सर्व भावेन भारत इति गुह्यतमम शास्त्रम. अशा प्रकारचं हे गुह्यतम असं शास्त्र किती विलक्षण आहे बघा. नुसतं ऐकून देखील किती आनंद होतो. जसं बर्ड्स आय व्ह्यू म्हणू, तसं 15वा अध्याय असा वरून पाहणं आणि सगळी भगवद्गीताच पाहिली की बघता बघता इतकी सहज सोपी आचरायला देखील सुलभ याच्यात काही अवघड नाही. पण गुह्यतम असं अत्यंत गुह्य गुह्यातलं गुह्य हे मी तुला सांगितलं. एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. हे समजून घेतल्याने बुद्धिमान कृतकृत्य होईल. आता बुद्धिमान दोन भगवद्गीतेच्या म्हणण्याप्रमाणे कर्मणी अकर्मय पश्येत अकर्मणीच कर्मय सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृत्स्न कर्मकृत. हा भगवद्गीतेचा बुद्धिमान. आपल्या कर्मांमध्ये जो आपलं अकर्म पाहतो, अकर्म म्हणजे अकर्तृत्व आत्मदशा जो पाहतो आणि अकर्म आत्मदशेतूनच सर्व घडणारी कर्म पाहतो तो बुद्धिमान. तोच आत्मनी एव आत्मना तुष्टहा. तोच आपल्या आत्म्यामध्ये आपणच संतुष्ट होऊन राहिलेला. ज्यांनी कर्माची आणि आत्मज्ञानाची सांगड घातली आणि ज्याची बुद्धी स्थिर झाली तो हे समजून घेतल्यानेच तो बुद्धिमान होईल, त्याची बुद्धी स्थिर होईल. आणि असा बुद्धिमान कृतकृत्य होईल. तो कृतकृत्य होईल हे सांगायला नको होतं, तो झालाच पाहिजे. आता कृतकृत्यतेच्या अलीकडचं त्याला काही मिळणारच नाहीये, पण तरी देखील भगवंत असं सांगतात ती कुठं निरूपणात कमी नको राहायला म्हणून की तो कृतकृत्य होतो, नाहीतर त्याला बुद्धी प्राप्त झाली म्हणजे झालंच की सगळं. तिथं जसं दुसऱ्या अध्यायात बुद्धी नाशात प्रणश्यती असं म्हटलं, विनोबा म्हणतात प्रणश्यती कशाला म्हणायचं, बुद्धिनाश म्हणजेच सगळा नाश. पण आपल्याला समजण्यासाठी भगवंत म्हणाले की प्रणश्यती, नाहीतर काय सांगायचंय की बुद्धिनाश झाल्यावर प्रणश्यती. ध्यायतो विषयान पुसा संगा तेषु उपजायते, संगात संजायते कामहा, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती संमोहा, संमोहात स्मृती विभ्रमहा, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. काय जरूर आहे बुद्धिनाशात प्रणश्यती सांगायचं? बुद्धिनाश म्हणजे सर्वनाश आलाच, पण तरीही जसं सांगितलं त्याच न्यायाने एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात, बस संपला खरं श्लोक. पण कृतकृत्यश्च भारत, तो कृतकृत्य होतो असं सांगितलं, कारण ऐकणारे तशा प्रकारे बुद्धिमान नाहीयेत ना, ते व्हायचा प्रयत्न करतायत. म्हणून मग ते विचारतील की पुढं काय, पुढं काही नाहीये, पुढं कृतकृत्यच आहे, तर ते त्यांना सांगायला पाहिजे म्हणून भगवंताने सांगितलं. हरिओम तत्स. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यांजगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभू. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय हरि हरि.